दोन शमुएल अध्याय आठ। ह्यानंतर दाविदाने फिलिस्त्यास मार देऊन अंकित केले आणि त्यांच्या मातृनगराची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली। मग त्याने मवाबास मार दिला, त्यास जमिनीवर निजवून दोरीने मापिले आणि जे दोन दोऱ्या भरले त्यास ठार मारिले व जे एक दोरी भरले त्यास सोडून दिले। मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्यास कारभार देऊ लागले। सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता, त्याचा दाविदाने मोड केला। दाविदाने 1,700 स्वार आणि 20,000 पायदळ ही त्याजपासून हस्तगत केली। रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 घोडे राखून ठेवले। दिमिश्क येथील आरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक कराव्यास आले तेव्हा दाविदाने त्यातल्या 22,000 लोकांचा संहार केला। मग दाविदाने दिमिश्काच्या आसमंतातील आराम प्रांतात ठाणी बसविली। आरामी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले। जिकडे जिकडे दाविद जाई तिकडे तिकडे परमेश्वर त्यास यश देई। हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या, त्या दाविदाने घेऊन यरुश्लेमेस आणल्या। हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दाविद राजाने पुष्कळ पितळ आणले। दाविदाने हददेजराची सारी सेना मारिली, हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले। दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता, म्हणून तोई राजाने दाविद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र योराम ह्याला त्याजकडे पाठविले, कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत। योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली। सर्व जिंकिलेल्या राष्ट्रातून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर ही पात्रे दाविद राजाने परमेश्वराला समर्पिली। आरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर या सर्वापासून मिळवलेली ही लूट होती। दाविद क्षार खोऱ्यात 18,000 आराम्यास मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले। त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसविली, अदोमाच्या सर्व प्रांतात त्याने ठाणी बसविली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले। दाविद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्यास यश दिले। दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले। तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व धर्माने वर्ते। त्याचा मुख्य सेनापती सरुवेचा पुत्र योआब हा होता व त्याचा अखबार नवीस अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता। अहिटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अहिमलेक हे याजक होते आणि सराया हा चिटणवीस होता। करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया होता। दाविदाचे पुत्र मंत्री होते।